होशे अध्याय 5. याजकांनो हे ऐका, इस्रायलाच्या घराण्या लक्ष दे. हे राजघराण्या, एक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे. तुम्ही मिस्पावर, पाश आणि तोबोरावर पसरलेले जाळे झाले आहात. बंडखोर खोल कतलीत राहतात, पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन. इफ्राईम मला माहीत आहे आणि इस्रायल माझ्यापासून लपलेला नाही. इफ्राईम, तू एका वेशेसारखा झाला आहेस. इस्रायल अशुद्ध झाला आहे. त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाहीत, कारण त्यामध्ये व्यभिचार आत्मा राहतो आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत. इस्रायलाचा गर्व त्याच्याच विरोधात साक्ष देतो. इस्रायल व इफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार आणि यहुदा सुद्धा त्यांच्या सोबत अडखळेल. ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील, परंतु तो त्यांना सापडणार नाही, कारण त्याने त्यांचा त्याग केला आहे. ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले, कारण त्यांनी अनेरस मुलांना जन्मास घातले. आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहित खाऊन टाकेल. गिबात शिंग आणि रामा तुतारी फुंका. तुझ्या मागे हे बन्यामिना, असा रणशब्द बेत अविन येथे करा. शासनाच्या दिवशी इफ्राईम नाश पावेल. इस्रायलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळविली आहे. यहुदाचे पुढारी सीमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत. मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार. इफ्राईमचा चुराडा झाला आहे, न्यायामध्ये त्यांचा चुराडा झाला आहे, कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरविले आहे. यास्तो मी इफ्राईमाला कसर आणि यहुदाच्या घराण्यास किडीसारखा होईल. जेव्हा इफ्राईमाने आपला रोग आणि यहुदाने आपली जखम पाहिली, तेव्हा इफ्राईम अश्रुराकडे गेला आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला, पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करू शकला नाही. यास्तो मी इफ्राईमास सिंह आणि यहुदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईल. मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईल आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल. मी आपल्या स्थानी परत जाईन. जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत, जोपर्यंत ते आपल्या दुःखात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत,